तुम्हारे कॉल केला गेलेला नंबर त्या वेळेस नेटवर्क कव्हरेज एरिया म्हणजे संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे. कृपया थोड्या वेळाने प्रयत्न करा. द नंबर इज आउट ऑफ नेटवर्क कव्हरेज एरिया, प्लीज ट्राय लेटर. आपके द्वारा डायल किया गया नंबर नेटवर्क कवरेज क्षेत्र से बाहर है. कृपया पश्चात प्रयास करें.